सर्व द्रविड़ी प्राणायाम करून आता माझा मित्र ए आर द्रविड हेल्सिंकीमध्ये आयात आहे. की स्वर्गवासी झाला आहे हे मला माहीत नाही. जीवन की पथरिया चक्की में कभी कोई बचा न कोई, ना राजा ना संत स्वरूप. ना राजा ना संत.